वर्णन केलेल्या उदाहरणात त्या दिवशी स्वतःला चतुर्वेदी ब्राह्मण म्हणणाऱ्या ब्राह्मणाच्या तोंडून चार इरसाल शिव्या ऐकायला मिळाल्यात. साळ्या भोसडीच्या बहीण चौथ आणि माधर चौथ या भांडणाच्या रागात उच्चारलेल्या चार इशार शिव्या
Yeah, but